नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सोमनाथ स्वाभिमान पर्व हा कोट्यवधी भारतीयांच्या शाश्वत श्रद्धा, साधना आणि अतूट संकल्पाचं जिवंत प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज गुजरातच्या 3 दिवसीय दौऱ्यात आज दुसऱ्या दिवशी सकाळी वेरावळ जिल्ह्यातील प्रभास पाटणमधील सोमनाथच्या शिवमंदिरातील समारंभात सहभाग घेतला, त्यावेळी ते बोलत होते. पवित्र श्री सोमनाथ मंदिरात या महापर्वात सहभागी होणं हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय आणि अमूल्य क्षण आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. मोदी यांनी सोमनाथ स्वाभिमान पर्वांतर्गत सकाळी आयोजित शौर्य यात्रेत सहभाग नोंदवला. शतकानुशतक सोमनाथच्या मंदिराच्या रक्षणार्थ प्राणांची आहुती दिलेल्या असंख्य लढवय्यांच्या स्मृतीनिमित्त या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई महापालिका निवडणुकीचा महायुतीचा वचननामा आज मुंबईत थोड्या वेळापूर्वी प्रकाशित करण्यात आला. यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले प्रमुख उपस्थित होते. कचरामुक्त मुंबईसह मुंबईचा पाणी प्रश्न मिटवण्यासह मिठी नदी स्वच्छ करण्याचं काम केलं जाईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. बेस्ट बस आणि मेट्रोचं जाळं वाढवण्यासह आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणार असल्याचं सांगून मुंबईत राहणारा मराठी माणूस बाहेर जाणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त वैद्यकीय विद्यापीठ तयार करणार असल्याचं सांगून लघु उद्योजकांना 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देणार असल्याचं ते म्हणाले. राज्यात 29 महापालिकांची निवडणूक 4 दिवसांवर आलेली असतानाच आता प्रचार शिगेला पोहोचला आहे. आज मतदानाआधीच्या रविवारी सुटीच्या दिवशी विविध राजकीय पक्ष उमेदवारांनी प्रचारांसाठी सकाळपासूनच विविध उपक्रम हाती घेतले आहेत. प्रचार फेऱ्यांना प्रारंभ झाला आहे, कोपरा सभा होत आहेत, प्रमुख नेते झंझावती प्रचार दौरे करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री नाशिक इथं घेतलेल्या प्रचारसभेत राज्य शासनाची लाडकी बहीण योजना कधीच बंद होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली. छत्रपती संभाजीनगर शहरातील 42 मतदान केंद्रे संवेदनशील असल्याची यादी पोलीस प्रशासनानं महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द केली आहे. या सर्व मतदान केंद्र परिसरात CCTV बसवण्याचं काम सुरू करणार असल्याचं महापालिकेतर्फे सांगण्यात आलं आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज दुपारी 3 वाजता छत्रपती संभाजीनगर इथं TV सेंटर मैदानावर जाहीर प्रचार सभा होत आहे. अर्थसंकल्पपूर्व प्रक्रियेचा भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांची बैठक काल झाली. अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि अन्य वरिष्ठ अधिकारीही या बैठकीस उपस्थित होते. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 28 जानेवारीला सुरू होणार आहे, तर केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर होईल. प्रस्तावित अर्थसंकल्पाबाबत नागरिकांना आपले विचार आणि सूचना व्यक्त करण्यासाठी MyGOV संकेतस्थळाचा उपयोग करता येईल, असं केंद्रीय अर्थमंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलं आहे. येत्या शुक्रवारी 16 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 याची मुदत असणार आहे. भारतानं स्वतःच्या स्वच्छ ऊर्जेच्या प्रयत्नात एक नवा विक्रम प्रस्थापित करत जीवाष्म इंधन व्यतिरिक्त स्थापित क्षमता 266.78 GW पर्यंत वाढवलेली आहे. केंद्रीय नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. यात वर्षात 49.12 GW नवीन जीवाश्म इंधन व्यतिरिक्त क्षमता जोडली गेलेली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. भारत न्यूझीलंड यांच्या क्रिकेटच्या पुरुष संघात 3 एकदिवसीय आणि 5 T20 सामन्यांच्या मालिकेस आजपासून प्रारंभ होत आहे. आज वडोदरा इथं थोड्याच वेळात म्हणजे दुपारी 1:30 पहिला एकदिवसीय सामना सुरू होईल. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल तसंच या मालिकेतला कर्णधार श्रेयस अय्यर संघात आहेत. काल सरावावेळी झालेल्या दुखापतीमुळे यष्टीरक्षक ऋषभ पंत याला मालिकेतून बाहेर पडावं लागलं आहे. सध्या राज्यात कोरडं हवामान असून किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. फक्त मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी येत्या 18 तासात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.